శ్రీరామ పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. స్వామీజీ आणि आचार्य डॉक्टर शिवमुलीजी महाराज यांची भेट. जैन संप्रदायाचे आचार्य डॉक्टर शिवमुलीजी स्वामीजींना भेटायला आले होते. त्यांनी ज्ञानावर ज्ञान हा एक दिव्य साधना हे पुस्तक लिहिलेले होते. ते स्वतः ध्यान करत होते आणि इतरांनाही शिकवत होते. सकाळी 7:30 वाजता डॉक्टर शिवमुनी स्वामीजींना भेटायला येणार म्हणून स्वामीजींनी काही साधक साधिकांना त्यांच्या घरी बोलावले होते. शिवमुनीजी स्वामीजींच्या खोलीत आले. स्वामीजींनी हरी हरी म्हणून त्यांचे स्वागत केले. त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. स्वामीजींनी त्यांना त्यांची ध्यानाची पद्धत विचारली. शिवमुनीजी म्हणाले, अत्यंत सावध राहून आम्ही नाकपुड्यांमधून होणाऱ्या श्वासाकडे लक्ष देतो. त्यावेळी मनाचा समतोल राखणं अभिप्रेत असतं. मग शिवमुनीजींच्या विनंतीवरून स्वामीजींनी त्यांना श्वास आणि मनाचा कसा निकटचा संबंध आहे किंबहुना ते दोन्ही कसे एकच आहे हे समजावून सांगितले आणि ध्यानाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. स्वामीजी म्हणाले, ध्यानाला बसल्यावर पहिले 4-5 श्वास सोहमचे घेऊन मग भ्रूमध्यामध्ये लक्ष ठेवायचं. म्हणजे आपण क्षणभर स्वरूप स्थितीत राहतो. नो माइंड स्टेट, अमनावस्था यायला हवी. असं म्हणत स्वामीजींनी स्वातीवेली आणि तृप्ती काळे या दोघींना जवळ बोलावून घेतलं. आपल्या मधल्या बोटाने कुंकवाच्या जागी स्पर्श करताच त्या दोघी ध्यानावस्थेत गेल्या. स्वामीजींच्या शक्ती संक्रमणाचा तो आविष्कार पाहून शिवमुनी आश्चर्यचकित झाले. स्वाती आणि तृप्तीकडे बोट दाखवून स्वामीजी म्हणाले, स्वातीचा हटयोग आहे आणि तृप्तीचा राजयोग आहे. या आता तास 2 तास सुद्धा बसू शकतील. स्वामीजींनी त्यांना शक्ती संक्रमण सिद्धीबद्दल सांगितलं. याने प्रभावित होऊन शिवमुनीजी स्वामीजींना म्हणाले, मुझे भी दे दो. अतिशय नम्रपणे स्वामीजींना ते प्रार्थना करू लागले. ये शक्तिपात कैसा किया जाता है, हमें भी अनुभव चाहिए ना, दे दो ना. स्वामीजी त्यांना समजावून म्हणाले, आपण फार थोर आहात, आपल्याला ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शक्ती संक्रमण ही अष्टमहासिद्धींपैकी एक आहे. हे संक्रमण डोळ्यातून, स्पर्शातून, मनाने होतं. शक्ती संक्रमणामुळे मन आवरणं सोपं जातं. शिवाय सगळ्यांना होतं असंही नाही, आपले सद्गुरूच आपल्याला हे देतील. याकरता गुरुभाव जागृत व्हावा लागतो. शक्तिपाताने हार्टवर प्रेशर येतं. स्वामीजी पुढे म्हणाले, सर्वात मुख्य म्हणजे मीच सर्वत्र भरून आहे, मीच सच्चिदानंद आत्मा आहे हा अनुभव येणं. बाकीचे अनुभव त्या मानाने गौण आहेत. निघायची वेळ झाली. निघताना शिवमुनीजी स्वामीजींच्या छातीवर आपले डोके खूप प्रेमाने ठेवले. स्वामीजींनीही त्यांना जवळ ओढून घेतलं आणि थोपटलं. खरं तर स्वामीजींना शिवमुनींना शाल द्यायची होती, पण ते अपरिग्रही असल्यामुळे स्वामीजींनी त्यांना विचारलं, तुम्हाला काय देऊ? त्यावर शिवमुनी म्हणाले, मला आपला आशीर्वाद आणि प्रेम द्या, बाकी काही नको. मला आपली शांती द्या. हे ऐकून स्वामीजींनाही आनंद झाला. निघताना स्वामीजींना नमस्कार करून त्यांनी पुन्हा येऊन स्वामीजी समवेत ध्यानाला बसण्याची आणि ध्यान प्रक्रिया समजून घ्यायची इच्छा व्यक्त केली. ते पुन्हा अगदी नम्रतेने म्हणाले, मला तो अनुभव द्या. स्वामीजींच्या खोलीत उभे राहून त्यांनी काही श्लोक प्रार्थना स्वामीजींसाठी म्हटल्या. स्वामीजी त्यांना सोडायला दारापर्यंत गेले. ते गेल्यावर स्वामीजी म्हणाले, आचार्यजी अत्यंत सरळ आहेत, त्यांना ग्रहण अतिशय चांगलं आहे, ते अत्यंत नम्र आहेत. ज्ञानी पुरुषांचं हे एक लक्षण आहे. या प्रसंगानंतर पुढच्याच रविवारी सकाळी 10 सुमारास शिवमुनीजी पुन्हा स्वामीजींना भेटायला आले. यावेळी ते पूर्वीच स्वामीजींकडून वेळ घेऊन आले होते. येताना आपल्याबरोबर आपल्या एका शिष्यालाही घेऊन आले होते. स्वामीजी त्यांच्या ध्यानाच्या आसनावर बसले होते. शिवमुनींना आणि त्यांच्या शिष्यांना त्यांनी आपल्या समोर बसवून घेतलं. दोघांनीही आत येताच अतीव प्रेमाने, आदराने आणि शरणांगतीने स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. त्यांनी विनम्रपणे स्वामीजींना ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगण्याची विनंती केली. स्वामीजींनीही खुल्या दिलाने त्यांना सर्व प्रक्रिया समजावून सांगितली, ध्यानाचे प्रात्यक्षिक दाखवले, त्यांना आपल्या समोर ध्यानाला बसविले. त्या दोघांच्याही भ्रूमध्यात डाव्या हाताच्या मधल्या बोटाने स्पर्श करून मोठ्या कृपाळूपणे ध्यानाच्या ऐश्वर्य आनंदाची त्यांना चुमूक दिली. काही काळ त्या आनंद लहरींवर हिंदोळे घेऊन ते पुण्य पावन जीव पुन्हा खाली आले. आता त्यांना ध्यानाचा खरा आनंद मिळाला होता. त्या आनंदाच्या आवेगातच त्यांनी स्वामीजींच्या चरणकमलांवर मस्तक ठेवलं. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांनी स्वामीजींच्या पायांना प्रेमावेगाने मिठी मारली. त्यांना जे हवं होतं ते आज या चरणांशी भरभरून त्यांना मिळालं होतं. स्वामीजींचे आभार मानून दोघेही तृप्त मनाने आणि समाधानाने तिथून निघाले. पुढे शिवमुनीजी त्यांच्या एका प्रवचनात म्हणाले, स्वामी माधवनाथ म्हणजे अमृताचे सागर आहेत. स्वामीजींचं निवासस्थान हे अत्यंत पवित्र आहे. हरिओम तत्सत.